नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधान भवनात सरन्यायाधीशांचा सत्कार. घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही. उत्तराच्या भाषणात सरन्यायाधीशांचा पुनरुच्चार. शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांची मान्यता. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 80वा वर्धापन दिन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा. आणि जायकवाडी धरणातला पाणीसाठा 60%. आता सविस्तर बातम्या. घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही, याचा पुनरुच्चार सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला आहे. आज मुंबईत विधानभवनात सरन्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरन्यायाधीशांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर बोलताना सरन्यायाधीशांनी भारतीय राज्यघटना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विधीपालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिकांनी राज्यघटनेच्या मर्यादेत काम केल्यास कोणत्याही संस्थेत मतभेदाची स्थिती निर्माण होणार नाही, असं सरन्यायाधीशांनी नमूद केलं. ते म्हणाले,
भारतीय राज्यघटनेच्या हे 3 स्तंभ आहेत, विधीपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका. या घटनेने निर्माण केलेला आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की वी ऑल बिलीव्ह इन द सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने प्रत्येक 3 विंगला आपले आपले अधिकार वाटून दिलेले आहेत आणि त्या अधिकारांचं आपल्या घटनेच्या सीमेमध्ये जर कार्य होत असेल, त्या अधिकारांची अंमलबजावणी होत असेल, तर मग कुठल्याही संस्थांमध्ये कॉन्फ्लिक्ट येण्याची परिस्थिती येणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या पद्धतीसोबतच त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले,
गेले अनेक वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये गवई साहेब काम करतायत. एकही शनिवार रविवार ते दिल्लीमध्ये नाही. प्रत्येक शनिवार रविवारी गवई साहेब देशभरातल्या कुठल्या तरी कोर्टामध्ये, कुठल्या तरी वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी लेक्चर देण्याकरता त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. कधीही त्यांनी सुट्टी घेतली आहे असं पाहिलाच मिळालेलं नाही. त्यांच्या ज्युडिशियल कामावर त्यांच्या संबंधाचं कधी प्रेशर आलं नाही. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना भेटताना ते सारख्याच पद्धतीनं त्यांना भेटताना आपल्याला दिसतात. हे खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाचं महत्व आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात राज्यघटनेचं महत्व आणि विविध पैलू सरन्यायाधीशांनी समजावून सांगणं, ही घटना भारतीय लोकशाहीला बळकट करणारी असून ही बाब विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, असं प्रतिपादन केलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर आदर्श नागरिक आणि संवेदनशील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या सरन्यायाधीशांचं कार्यकर्तृत्व दीपस्तंभासारखं असल्याचं नमूद केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची निवड म्हणजे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या उक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त केली. शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100% पदभरती करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. सार्वजनिक ग्रंथालय अनुदानात 40% वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव तातडीनं वित्त विभागाकडे पाठवावा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतल्या सर्व सदस्यांनी तसंच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केलं. यासंदर्भात राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण 18 जून ते 17 जुलै या कालावधीत घेण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र 2047 बाबत आपली मतं नोंदवावीत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याबाबतची विधेयकं तसंच महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश आणि शुल्क नियमन सुधारणा हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आली. पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी हज पोर्टल किंवा हज सुविधा मोबाईल ऍपवरून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. 31 जुलैपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अनुसूचित जातीतल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसंच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा असं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 80वा वर्धापन दिन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातल्या 20 कर्तृत्ववान व्यक्तींना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्याच्या बहुतांश भागात आज पाऊस होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातल्या 16 मार्गांवरची वाहतूक बंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात 40 पैकी 38 मंडळात अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातल्या शाळांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी आज पावसाची संततधार सुरू आहे. जायकवाडी धरणात सध्या 48,889 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणातला पाणीसाठा 60% पोहोचला आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. नजीकच्या काळात येणारे विविध धार्मिक सण आणि उत्सवांच्या कालावधीत अन्न सुरक्षा मानकांचं पालन होत आहे किंवा नाही याबाबत खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांकडे काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज यासंदर्भात झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालय परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचीही तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जालना जिल्ह्यात पोकरा योजनेत झालेल्या अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी येत्या 15 दिवसात पूर्ण होणार असून त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. ते आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज करण्यात आलेल्या शाळा बंदच्या आवाहनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लातूर इथल्या कृषी सहसंचालक कार्यालयात आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेत राज्यातल्या 6 जिल्ह्यातल्या 63 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या 6 गावांचा समावेश आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या गावाला केंद्र सरकारकडून 1 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे. राज्यातलं केळी पीक अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यात योग्य करण्यासाठी केंद्र शासनानं टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पथकानं यासाठी नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मौजे खुजडा इथं नुकतीच प्रस्तावित जागेची पाहणी केली. नांदेडसह जालना आणि जळगाव जिल्ह्यांचाही यासाठी विचार करण्यात येत असून यापैकी एका ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधानभवनात सरन्यायाधीशांचा सत्कार. घटनादुरुस्ती करून राज्यघटना च्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही. उत्तराच्या भाषणात सरन्यायाधीशांचा पुनरुच्चार. शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10